प्रेषितांचे कृत्य याचा 4 अध्याय. पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता याजक परमेश्वराच्या भवनाची रखवाली करणाऱ्यांच्या सरदार व सदुके हे त्याच्यावर चालून आले, कारण ते लोकांस शिक्षण देऊन येशूच्या द्वारे पुनरुत्थान असे उघडपणे सांगत होते. म्हणून त्यांना फार संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना बंदीशाळेत ठेवले. तरी वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवलेल्या पुरुषांची संख्या सुमारे 5,000 होती. मग दुसऱ्या दिवशी असे झाले की त्याच्या अधिकारी वडील व नियमशास्त्र शिक्षक हे येरुश्लेम शहरात एकत्र जमले. त्यामध्ये महायाजक हन्ना व कैफा योहान अलेक्झांड्र मुख्य याजकाचे जे सर्व नातेवाईक होते त्यांनी पेत्र व योहानाला मध्ये उभे करून विचारले, हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले? तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला असता त्यांना म्हणाला, अहो लोकांच्या अधिकाऱ्यांनो आणि वडिलांनो, एका आजारी मनुष्यावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला याविषयी जर आपली चौकशी आज होत आहे तर तुम्हा सर्वास व सर्व इस्रायल लोकांस हे माहीत असावे की ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मरण पावलेल्या मधून उठविले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन येथे तुमच्या पुढे उभा राहिला आहे. जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोणशिला झाला तो हाच आहे, आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत हे जाणून त्यांनी आश्चर्य केले आणि हे येशूच्या संकेत होते असे त्यांनी ओळखले. तेव्हा तो बरा झालेला मनुष्य त्यांच्या जवळ उभा असलेला पाहून येऊदी पुढाऱ्यांना त्याच्या विरुद्ध काही बोलता येईना. मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले. ते म्हणाले, या मनुष्यास आपण काय करावे, कारण खरोखर याच्याकडून प्रसिद्ध चमत्कार घडला आहे. येरुश्लेम शहरात राहणाऱ्या सर्वात माहीत आहे व ते आपण नाकारू शकत नाही, परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये. मग त्यांनी पेत्र व योहानाला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा, कारण ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत हे आम्हास शक्य नाही. तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी हे त्यांना काहीच सूचना, कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते, कारण ज्या मनुष्यावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो 40 वर्षाहून अधिक वयाचा होता. तेव्हा त्यांची सुटका झाल्यावर ते आपल्या लोकांकडे आले आणि मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हणले होते ते सर्व त्यांनी सांगितले. ते ऐकून ते एक चित्त होऊन देवाचा उच्च वाणीने म्हणाले, हे प्रभू, आकाश पृथ्वी समुद्र व त्यातील सर्व काही ज्याने निर्माण केले तो तूच आहे. तुझा सेवक आमचा पूर्वज दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले, राष्ट्र का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या? प्रभू विरुद्ध व त्याच्या ख्रिस्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी एकत्र जमले, कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या नगरात परराष्ट्रीय व इस्रायली लोक यांच्या बरोबर हेरोद व पंते पिलात एकत्र झाले, यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे. तर हे प्रभू, आता तू त्याच्या धमकावण्याकडे पहा आणि तुझ्या दासाने पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे. तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीन असता असे कर, तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भुते घडावी असेही कर. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हल्ली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एक जीवाचा होता आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामायिक होते आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यातील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घराचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले आणि ते प्रेषितांच्या पायापाशी ठेवले. मग जसजशी कोणाला गरज लागत असे तसतसे प्रत्येकाला वाटून देत असत. आणि कुप्र बेटाचा रहिवासी लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्नबा म्हणजे उत्तेजन पुत्र असे नाव दिले होते, त्याची जमीन होती ती त्याने विकून त्याचा पैसा आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.